हॅलो, का हा सर? तुम्ही काय प्रॉपर्टी वगैरे बघताय का पुण्यामध्ये? अच्छा, कुठे राहता सर आपण? ओके, मग तुम्ही वाकड वगैरे असायला बघताय का? अच्छा, तर माझं म्हणून तातवडेला आपला प्रोजेक्ट आहे तिकडे 1 BHK 2 BHK घ्यायचं. नाही, ब्रांच पे स्कीम्स. हो, 2 BHK बघा, साधारण 750 ते 790 स्क्वेअर फूटचे आहेत. हा, आणि 65 to 67 लॅक्स पर्यंत जातात ऑल इन्क्लुसिव्ह. 65 to 67. हो सर, मी तुम्हाला लोकेशन शेअर करू का, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल कुठे आहे तो? हो, व्हॉट्सअपला पाठवते. हा, मी सगळे फ्लोर प्लॅन मी तुम्हाला शेअर करते, रेट कार्ड शेअर करते आणि लोकेशन. ठीक आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. पजेशन साधारण 1-3 ते 3.5 वर्षात आहे. हा, आणि इथे म्हणजे ऑलरेडी आता काही लोक आपण राहायला आले, पजेशन पण दिलेत आपण तिथे. 5 टॉवर रेडी झालेत तिथे. आता अजून 2 टॉवर आपण लॉन्च केलेत. नाही नाही, जे रेडी आहे तिथे नाहीये. नेहमी जे सांगते अंडर कन्स्ट्रक्शनचं सांगते, पण ऑलरेडी 5 टॉवर आहेत तिथे. अजूर मध्ये ते G टॉवर आता पण लॉन्च केलेला आहे. हो, चालेल. मग कधी कॉल करू सर पुन्हा तुम्हाला? हो, येस येस. तुम्ही कसं राहण्यासाठीच बघताय ना? हा, व्हॉट्सअप नंबर आहे का? हो, पाठवून देते ह्याच नंबरला. ओके, चालेल. तुम्हाला मग कधी कॉल करू पुन्हा? बर, चालेल. हो, चालेल सर. ठीक आहे. ओके, थँक्यू.